करिंथकरास पहिले पत्र अध्याय 13. मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणारी झांज असा आहे. आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्य कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काही नाही. आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले, पण जर माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाया मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनितीत आनंद मानित नाही, परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टीवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टीची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते. प्रीती कधी संपत नाही. भविष्यवाणी असतील तर त्या निरोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशे होतील, ज्ञान असेल ते नाहीशे होईल. कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे आणि आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो, पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीशे केले जाईल. जेव्हा मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मी मुलासारखा विचार करीत असे, मुलासारखा समजत असे, परंतु जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतः कळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात, पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.